आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत भारत समुद्री सप्ताहामध्ये जगभरातील प्रतिनिधींच्या परिषदेला संबोधित करणार. रब्बी हंगामासाठी खतांवर 37,000 कोटी अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. विकसित महाराष्ट्र 2047 धोरण दस्तऐवजाला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना आणखी 11,000 कोटी रुपयांचं येत्या 15 दिवसात वितरण. आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तालिकेत भारत 9व्या स्थानावर आणि मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करणार आहेत. भारत समुद्री सप्ताह 2025 या सागरी परिषदेमध्ये होणाऱ्या जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपदही ते भूषवतील. या परिषदेतील पंतप्रधानांच्या सहभागामुळे सागरी अमृतकाल विजन 2047 सुसंगत, महत्वाकांक्षी आणि भविष्यकालीन सागरी परिवर्तनासाठी असलेली वचनबद्धता अधोरेखित होते. परिषदेत 85 अधिक देशातील 1,00,000 अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असून 350 अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत रबी हंगामासाठी खतांवर 37,952 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली. अनुदानित दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील, त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खतं उपलब्ध होतील असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खतांचे दर लक्षात घेऊन नवीन दर निश्चिती केल्याचं वैष्णव म्हणाले. शेतकऱ्यांना रबी हंगाम 2025-26 मंजूर दरांवर आधारित डाय अमोनियम फॉस्फेट, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर, एनपीकेएस श्रेणीसह खतं सहज उपलब्ध होणार आहेत. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली असून 18 महिन्यांच्या आत आयोग शिफारशी करेल. याचा लाभ 50,00,000 केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. विविध मंत्रालयं आणि राज्य सरकारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भ अटी निश्चित केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 धोरण दस्तऐवजाला मान्यता देण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीसाठी विकसित महाराष्ट्र धोरण दस्तऐवज कार्यकारी समिती स्थापन करण्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत 16 क्षेत्रीय गट स्थापन करण्यात येणार असून प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 प्रकारात 100 उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अतिरिक्त 1,650 कोटी रुपयांच्या निधीसह सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त 11,000 कोटी रुपयांचं वितरण करण्यास विशेष बाब म्हणून बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात निधीची कमतरता नसून पुढील 15 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत. जवळपास 40,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचलेले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. एक सुदैवाने अॅग्रीस्टॅकचा डेटा असल्यामुळे अॅग्रीस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-केवायसी करत नाहीये. अन्यथा ई-केवायसीलाच 1 महिना लागला असता. फक्त एखाद्या केसमध्ये जिथे अॅग्रीस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय. त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे.
राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यातील 8,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून त्याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना झाला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हरियाणातील अंबालामधून राफेल या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावरून एप्रिल 2023 Sukhoi-30 MKI या लढाऊ विमानातूनही त्यांनी याआधी उड्डाण केलं होतं. केंद्रीय कामगार रोजगार युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय आज संध्याकाळी नवी दिल्लीत सरदार पटेल स्मृती व्याख्यान देणार आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ आकाशवाणीतर्फे दरवर्षी सरदार पटेल स्मृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं. 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हे व्याख्यान प्रसारित केलं जाईल. छठपूजा उत्सवाची काल श्रद्धा भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात सांगता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठपूजेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. छठपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून आपल्या आस्था संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. जुहू इथं झालेल्या छठपूजेच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. इस्रायलच्या संरक्षण दलांनी काल गाझामध्ये हवाई हल्ले केले. यात 9 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या मध्यस्थीनं केलेल्या युद्धबंदीचं गाझानं प्रथम उल्लंघन केल्याचा इस्रायलचा आरोप आहे, तर हमासनं इस्रायली सैन्यावर हल्ला केल्याचा दावा फेटाळत इस्रायलवर युद्धबंदीचा भंग केल्याचा आरोप केला आहे. बहारीनमधील मनामा इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये काल 6 भारतीय मुष्टीयुद्धपटूंनी आपापल्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीत भारताच्या अनंत देशमुखनं काल कांस्य पदक पटकावलं. मुलींच्या उपांत्य फेरीत 46 किलो गटात खुशी चंदनं मंगोलियावर 5-0 असा विजय मिळवला, तर 66 किलो गटात हरनूर कौरनं चिनी तैपेईचा 5-0 असा पराभव केला. दुसऱ्या सत्रामध्ये 50 किलो गटात अहानानं उझबेकिस्तानचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्या गटात 50 किलो गटात लांचेनबा सिंग मोईबुंग खोंगबामनं कोरियावर 5-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. दरम्यान या स्पर्धांमध्ये भारतानं आतापर्यंत सर्व खेळांमध्ये 27 पदकं जिंकली आहेत, ज्यात 4 सुवर्ण 10 रौप्य आणि 13 कांस्यपदकं असून पदकतालिकेत भारत 9व्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला T20 सामना आज कॅनबेरामधल्या मनुका ओव्हल इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 2:15 सुरू होईल. आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. मोंथा चक्रीवादळानं काल रात्री आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम किनाऱ्यावर ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगानं धडक दिली. या वादळामुळे आंध्र प्रदेशात जोरदार पाऊस पडला असून राज्यातील 43,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. हवामान विभागानं आंध्र प्रदेश आणि यानममध्ये बहुतेक ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ओडिशातही काही भागात भूस्खलन आणि झाडं उन्मळून पडल्याचं वृत्त आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं 26 पथकं तैनात केली आहेत. या अनुषंगानं महाराष्ट्रात 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहण्याची तसंच हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत भारत समुद्री सप्ताहामध्ये जगभरातील प्रतिनिधींच्या परिषदेला संबोधित करणार. रबी हंगामासाठी खतांवर 37,000 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. विकसित महाराष्ट्र 2047च्या धोरण दस्तऐवजाला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आणखी 11,000 कोटी रुपयांचं येत्या 15 दिवसात वितरण. आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत भारत 9व्या स्थानावर आणि मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.